नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. शेनवारा नवी दिल्लींत कायदेशीर मजत वितरण यंत्रणा घटमूट करपा वेल्या राष्ट्रीय परिशदेचें उक्तावण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करतले. एका निवेदना प्रमाण राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरणान तयार केल्ल्या समुदायीक मध्यस्थी प्रशिक्षण मॉड्युलाचें उक्तावण प्रधानमंत्री करतले आनी थंयच्या मेळाव्यांत उलयतले. 2 दिसांच्या परिशदेंत कायदेशीर मजत संरक्षण सल्लागार प्रणाली, पॅनल वकील, पॅरालिगल स्वयंसेवक, कायमस्वरुपी लोक अदालती आनी कायदेशीर सेवा संस्थांचे अर्थीक वेवस्थापन अशा कायदेशीर सेवा चौकटीच्या मुखेल तासांचेर चर्चा करतले. आयसीसी बायला क्रिकेट विश्वचषक 2025 विजेते भारतीय बायला क्रिकेट पंगडान आयज नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांची भेट घेतली. सोशल मीडिया पोस्टांत राष्ट्रपती मुर्मू हांणी ह्या पंगडाक परबी दिवन तांणी इतिहास घडयला आनी तरणाट्या पिळगे खातीर ती आदर्श जाल्यात अशें सांगले. हो पंगड वेगवेगळ्या प्रदेशांचे सामाजीक पार्श्वभूमीचे आनी परिस्थितींचे प्रतिनिधित्व करता आनी भारताक एक टीम म्हणून प्रतिबिंबीत करता अशें तांणी सांगले. बिहार विधानसभा वेंचणुकेच्या पहिल्या टप्प्या खातीर मतदान सुरू जाले. खुबशा मुखेल फुडाऱ्यांनी मतदान केले. ह्या टप्प्यात 18 जिल्ह्यांमधल्या 121 मतदारसंघा खातीर मतदान झाले. ह्या जिल्ह्यांमधी पाटणा, वैशाली, नालंदा, भोजपूर, मुंगेर, सारण, सिवान, बेगुसराय, लखीसराय, गोपाळगंज, मुझफ्फरपूर, दरभंगा, मधेपूर आणि सहरसा आसपावतात. मतदान सकाळी 7 सुरू झाले आणि सांजे 6 चलले. सुरक्षेच्या कारणावेल्यान सिमरी, बख्तियारपूर, महिशी, तारापूर, मुंगेर, जमालपूर आणि सूर्यगड विधानसभा मतदारसंघातल्या 56 मतदान केंद्रात मतदान सांजे 5 सोपले. बिहारात दुसऱ्या टप्प्यातलो वेंचणूक प्रचार नेटान सुरू आसा. एनडीए आणि महाआघाडी बंधन आणि हेर राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक आणि वरिष्ठ फुडारी आज मतदान जावपी मतदारसंघामधी वेंचणूक सभांनी उलोप करतात. भाजपाचे ज्येष्ठ फुडारी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी जाहीर सभेत म्हणले,
बिहार की इसी भावना के पीछे माताओं बहनों की उम्मीद है, नौजवानों के सपने हैं. और मेरे नौजवानों, ये मोदी की गारंटी लिख करके रखो, आपका सपना ही मोदी का संकल्प है.
पाकिस्तानान भारताच्या कायदेशीर प्रकल्पांक आडमेळी हाडपाक सिंधू उदक कबलात यंत्रणेचो परत परत गैरवापर केला अशें कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी म्हणले. पाकिस्तानाच्या राष्ट्रपतींनी तांच्या वक्तव्यात भारताबद्दल केल्ल्या कांय अन्यायकारक संदर्भांचेर तांणी तीव्र आक्षेप घेतलो. तांणी भारत विरुद्ध चुकीची माहिती पसरयल्या आणि पाकिस्तानाक देशाच्या अंतर्गत बाबींचेर भाष्य करपाचो कसलोच अधिकार ना, विशेषतः जेन्ना ते भारतीय नागरिका आड सीमापार दहशतवादाच्या कृत्यांनी सहभागी असतात, असे मांडविया उलयले.
पाकिस्तान ने सस्टेन्ड हॉस्टिलिटी और क्रॉस बॉर्डर टेररिज्म से इंडस वॉटर ट्रीटी की स्पिरिट को कमजोर किया है. उसने भारत के लेजिटिमेट प्रोजेक्ट में रुकावट डालने के लिए ट्रीटी मैकेनिज्म का बार बार गलत इस्तेमाल किया है. जहां तक भारत के केंद्र शासित प्रदेश जम्मू और कश्मीर का सवाल है, पाकिस्तान को भारत के अंदरूनी मामलों पर टिप्पणी करने का कोई अधिकार नहीं है, खासकर तब जब वह भारत के नागरिकों के खिलाफ क्रॉस बॉर्डर टेररिज्म में लिप्त है. पाकिस्तान को चाहिए कि वह आत्ममंथन करे.
गोयांत 30 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर मेरेन फिडे विश्वचषक 2025 सर्त सुरू आसा, जातूंत संवसारातले नामनेचे खेळगडे वांटेकार जाल्यात. हो खेळ पळोवपाक सगळ्यां खातीर उक्तो आसा. तिकीटा विशींची म्हायती worldcup2025.fide.com ह्या संकेतथळार आसा. खेळा मोग्यांनी हाचो मुजरत लाव घेवचो. भारतीय हवामान खात्यान आयज तमिळनाडू, पुडुचेरी आनी कराईकल हांगा कांय सुवातांनी व्हडा प्रमाणांत पावस पडपाचो आनी गडगड मारपाचो अदमास दिला. कर्नाटक आनी रायलसीमाच्या कांय वाठारांनी गडगड आनी वीज पडपाची शक्यताय आसा. आयतार मेरेन ह्या वाठारांनी हवामानाची स्थिती अशीच आसपाची शक्यताय आसा. मनू भाकर आनी स्वप्नील कुसळे हे आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशीप 2025 खातीर भारताच्या 40 सदस्यीय संघाचे मुखेली असतले. शुटिंगात पॅरीस 2024 पदक जैतिवंत मनू भाकर आनी स्वप्नील कुसळे आज सावन इजिप्तातल्या कायरोत सुरू जावपी आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशीप रायफल आनी पिस्तूल 2025 सर्तींत भारताच्या 40 सदस्यीय पंगडाचे फुडारपण करता. तिच्या वांगडा इशा सिंग आनी सुरुची सिंग आसात. रायफल स्पर्धामधी 2022 वर्ल्ड चॅम्पियन रुद्रांज पाटील, 10 मीटर एअर रायफल सर्तीत हारला तर स्वप्नील कुसरे 50 मीटर रायफल त्री पोझिशनात स्पर्धा करता. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.